ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं आरक्षण जाहीर. रेल्वे पोलीस दलातली भरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. करूर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार ज्युएल मोकीर, फिलिप आगियो आणि पीटर हॉविट यांना जाहीर. आणि वेस्ट इंडिज विरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 58 धावांची गरज. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी आज विविध जिल्ह्यात आरक्षण सोडत जाहीर झाली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
पुणे जिल्हा परिषदेतल्या 73 गटांपैकी 7 जागा अनुसूचित जातीसाठी, 5 जागा अनुसूचित जमातीसाठी तर 19 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 74 पैकी 37 गट महिलांसाठी राखीव आहेत. 10 जागा इतर मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी, 9 जागा सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलांसाठी, 15 अनुसूचित जमातीतल्या महिलांसाठी तर 3 जागा अनुसूचित जातीतल्या महिलांसाठी आरक्षित आहेत. सांगली जिल्हा परिषदेतल्या 61 जागांसाठीही आरक्षण सोडत काढण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 75 गटांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी 20, अनुसूचित जातीसाठी 7 तर अनुसूचित जमातीसाठी 9 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नंदुरबारमधल्या 56 गटांपैकी 1 जागा अनुसूचित जातीसाठी, 11 जागा इतर मागास प्रवर्गासाठी तर 44 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असतील. धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 56 गटांपैकी 23 जागा अनुसूचित जमातीसाठी, 3 अनुसूचित जाती तसंच 15 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. बीड जिल्हा परिषदेतल्या 61 गटांपैकी 16 गट इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. यातील 8 गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतल्या 63 जागांपैकी 17 जागा इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 8 जागा राखीव आहेत.
एसटी महामंडळाच्या 85,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान तसंच सणाची उचल म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एसटी कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक मुंबईत आज झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. 6,500 पगारवाढीची थकीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 65 कोटी रुपये खर्च येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरती केली जाईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. गुजरातमध्ये वलसाड इथं रेल्वे पोलीस दलाच्या 41व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरपीएफशी संबंधित विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांकडे आता अत्याधुनिक उपकरणं दिली जातील तसंच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांना प्रगत प्रशिक्षण दिलं जाईल अशी घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केली.
जितने आपको चाहिए उतने VHF लीजिए, इसमें बहुत आपको बेनिफिट मिलेगा. जो NCRB के साथ मिलकर आप काम कर रहे हैं कि इसके इम्प्लीमेंटेशन के लिए जो डेटाबेस एप्लीकेशन है उसके लिए 14 करोड़ रुपीज की जरूरत है, वो भी आपके लिए सैंक्शन किया जाता है. और सभी ट्रेनिंग सेंटर्स में एडवांस डिजिटल और ड्रोन की ट्रेनिंग, इसके लिए भी 21 करोड़ रुपीज की लागत से सभी जगह लैबोरेटरीज की स्थापना की जाएगी.
कमी उत्पन्न असलेल्या गटांच्या कल्याणासाठी रेल्वे सेवा वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी वैष्णव यांनी केला. येत्या दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे 12,000 विशेष गाड्या चालवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवेच्या बिलीमोरा या स्थानकालाही अश्विनी वैष्णव यांनी भेट दिली आणि तिथल्या कामाचा आढावा घेतला. बुलेट ट्रेन सेवेचा बिलीमोरा ते सुरत हा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल अशी माहिती यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज विश्वास ही योजना सुरू केली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी कायद्याअंतर्गत दंडात्मक नुकसान भरपाई सुसंगत करून खटले कमी करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची 238वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत मांडवीय यांनी या योजनेबरोबरच विविध डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ केला. IRCTC घोटाळ्यात राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्यावर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या तिघांसह अन्य आरोपींवर भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे आरोप निश्चित केले आहेत. रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादव यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं 2004 ते 2009 दरम्यान एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी जमिनीच्या स्वरूपात लाच स्वीकारल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या करूर इथल्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. तमिळनाडूत करूर इथं गेल्या 27 सप्टेंबरला विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम टीव्हीके पक्षाच्या जाहीर सभेच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं दिले होते. या आदेशाला टीव्हीके पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत कॅनडा द्विपक्षीय भागीदारीला नवीन गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी ही भेट महत्वाची असल्याची भावना प्रधानमंत्र्यांनी त्यांचं स्वागत करताना व्यक्त केली. 2025 साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार ज्युएल मोकीर, फिलिप आगियो आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. तंत्रज्ञान किंवा नवोन्मेषामुळे कशा रीतीनं आर्थिक प्रगती होऊ शकते याबद्दल मोकीर यांनी संशोधन केलं. त्यांना या पुरस्कारातली अर्धी रक्कम दिली जाईल. उर्वरित अर्धी रक्कम इतर दोघांमध्ये वाटली जाईल. नवीन वस्तू किंवा तंत्रज्ञान बाजारात आल्यावर जुन्या गोष्टी बाजारपेठेतून काढून टाकल्या जातात. या विषयावर आगियो आणि हॉविट यांनी लेख लिहिला होता. त्याबद्दल हा पुरस्कार दिला जात असल्याचं नोबेल समितीनं म्हटलं आहे. गाझा आणि इस्रायल यांच्यातला युद्धबंदी करारानुसार पहिल्या टप्प्यात 20 ओलिसांना हमासनं इस्रायलकडे सुपूर्द केलं. या बदल्यात इस्रायल 20,000 पॅलेस्टिनी नागरिकांना सोडणार आहे. या संदर्भातल्या इतर घडामोडी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
इस्रायली ओलिसांच्या सुटकेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. ओलिसांच्या कुटुंबियांचं धैर्य, शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न तसंच इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांचा दृढ संकल्प यामुळे ओलिसांची सुटका झाली असं मोदी म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी ओलिसांशी संवाद साधला तसंच इस्रायली संसदेला संबोधित केलं. त्यानंतर ते शांतता परिषदेत सहभागी होण्यासाठी इजिप्तला रवाना झाले. या परिषदेत 20 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेला इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हे उपस्थित राहणार नाहीत. युद्धबंदीसाठी महत्वाची भूमिका निभावल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर जाहीर झाला आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग ट्रम्प यांना हा पुरस्कार प्रदान करतील. याआधी हा सन्मान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रदान करण्यात आला होता.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला आणखी 58 धावा कराव्या लागणार आहेत. फॉलो ऑन नंतर आज चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातली पिछाडी भरून काढली आणि दुसऱ्या डावाखेर 120 धावांची आघाडी घेतली. कालच्या 2 बाद 173 धावांवरून वेस्ट इंडिजनं आज पुढे खेळायला सुरुवात केली. जॉन कॅम्बेल आणि शाई होप यांनी तिसऱ्या गड्यासाठी 177 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला डावाच्या प्रभावाच्या नामुष्कीतून बाहेर काढलं. कॅम्बेलनं 115 तर शाई होपनं 103 धावा केल्या. 390 धावांवर त्यांचा डाव संपला. भारतातर्फे या डावात कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी 3 तर मोहम्मद सिराजनं 2 गडी बाद केले. आजचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात भारताच्या 1 बाद 63 धावा झाल्या होत्या. केएल राहुल 25 तर साई सुदर्शन 30 धावांवर खेळत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं आरक्षण जाहीर. रेल्वे पोलीस दलातील भरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. करूर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार ज्युएल मोकीर, फिलिप आगियो आणि पीटर हॉविट यांना जाहीर. आणि वेस्ट इंडिज विरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 58 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.